गुरु ओम। अथ प्रथमोऽध्यायः श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जी गणनायका गौरीपुत्रा विनायका करजोडुनी नतमस्तक होऊनी वंदितो मी। साधु संत बहुत झाले त्यांनी तुला गौरविले, बहुत वर्णनाते रचिले कौतुकाते करोनिया। परी मला नसे बुद्धी जरी करीतो लेखनोपाधी, म्हणून विनवितो आधी कृपा मजवरी करावी। जे तुझ भक्तिभावे भजती त्यांचे वर तुमची प्रीती, ऐसी तुमची महती मीही अनुभवली। तुझ्या कृपेचे होता स्मरण प्रफुल्लित होते अंतःकरण, रोमांच दाटती भरती लोचन त्या प्रसंगाते आठविता। शिवरात्रीचा होता दिवस म्हणून केले संकल्पास, 11 तासांचे पारायणास शिवस्तुतीचे करावे। म्हणून विनविले गुरुवर्याला म्हणावी शिवस्तुती प्रारंभिला, जेणे माझे मनाला संतोष बहु वाटेल। वेतोबाची आज्ञा घेऊन भाऊ म्हणती येईन, कार्यारंभाते करीन मधुकरा तुझे घरी। उगवला दिवस शिवरात्रीचा शिवरूपी दत्तात्रेयाचा, षोडशरूपी पूजनाचा विधी सर्व केला असे। आज्ञा देवाची घेऊन भाऊ आले संतोषून, श्री दत्तापुढती बसून नमस्कारिती मनोमनी। मंडळी सर्व बैसली आतुरता अधिक वाढली, भाऊंनी सुरुवात केली की कार्यारंभ होईल। श्री दत्ताची पूजा पाहून भाऊ म्हणती संतोषून की आज आनंदी वातावरण दिसत असे सर्वत्र। की शिवस्तोत्राचे करण्या वाचन त्यापूर्वीच विनवू गजानन, अथर्वशीर्षाते म्हणून संतोष होऊ त्याआधी। ऐसे भाऊंनी म्हणून सुरू केले पठण, तो एकाएकी थांबून म्हणती आश्चर्य काय हे। दत्त प्रतिमा अदृश्य झाली, कृपामूर्ती दिसो लागली, विनायक रूपे प्रकटली प्रत्यक्ष त्यांचे समोर। सर्वांगी रक्तिमा गुलाबाचा, रत्न जडित टोप सुवर्णांचा, कंठीहार मौक्तिकांचा, नेत्री तेज झळके। वर्णनातीत पाहता मूर्ती भाऊ क्षणभर भान विसरती, धन्य धन्य म्हणती आज मी जाहलो। माझे कार्य सिद्ध झाले निर्विघ्नपणे पार पडले, 11 तासांचे कार्य संपले अंती भाऊंच्या शुभ हस्ते। ऐसा तू गजानन माझे घरी प्रगटला कार्या लागून, कृपा अंतःकरणे उपजोन धन्य मजला करविले। त्या तुझ्या कृपेला स्मरून विनंती करीतो गजानना, ग्रंथारंभी येऊन मजस्फूर्ती द्यावी। आता नमी तो शारदेसी सर्व विद्या विलासी, तुझी कृपा व्हावी मजसी ऐसी इच्छा अंतरी। विणेवर देता झंकार नवरस निर्मी अपार, चैतन्याचा भांडार तुझ पाशी असे। ब्रह्म निर्गुण निराकार तुझे शब्द देते आकार, वर्णने होतो साकार देवही भक्तांपुढे। माझ्या गुरुजी थोरवी शब्द मखरांत बैसवावी, नाना अलंकारे नटवावी ऐसी इच्छा मनांत। ब्रह्मकुमारी हंसवाहिनी विनंती कर जोडोनी, कृपा मजवर करोनी ग्रंथ हा लिहावा। आता नमू कुल देवतेसी माझ्या माऊली एक विरेसी, तिची कृपा मजवर ऐसी वर्णन अशक्य मजना। आईची गाता थोरवी लोचने अश्रूंनी भरावी, सद्गदित हृदय व्हावी शब्द बाहेरी फुटेना। जरी तू वससी वनांतरी तेथून रक्ष माझे वरी, माझे सुखाचे कैवारी धाव घेसी झळकरी। माझ्या सर्व सुख दुःखात तुझा सदैव पुढे हात, पाठीवरून फिरवीत सांभाळी तसे माऊली। माझे वर तुमची प्रीती म्हणून केली विनंती, दर्शन व्हावे एकांती रेणुके मजलागे। म्हणे बाळा देईन योग्य वेळी तुला दर्शन, इच्छा करीन पूर्ण शब्द मनी ठेवी तू। मुंबई मधील घरांत आमच्या शयन खोलीत घडला एक वृत्तांत, आश्चर्यकारक कथितो मी। एका प्रात काळी शुभदिनी उठलो आम्ही बिछाण्यातून, पांघरून दूर लोटोनी उभे झालो झडकरी। तो आश्चर्य देखिले नयनी पत्नीचे पाया लागोनी, पूर्ण भरल्या कुंकवांनी पदकमले दिसली। पदकमलांचे घेता दर्शन हृदय आली उचंबळून, साष्टांग घातले नमन आम्ही उभयतांनी माऊलीला। बिछाण्यावरी पदकमले बघता सर्व आश्चर्य पावले, म्हणती तुम्हा लागोनी घडले दर्शन आम्हा कुलस्वामिनीचे। तेच दिनी सायंकाळी गुरु माऊली घरी आली, दर्शन घेता संतोषली आत्यंतिक मनांत। पदकमलांचे घेता दर्शन सातेरी आली धावून, म्हणे बाळा तुझवर प्रसन्न कुलस्वामिनी तुझी असे, जरी माझे हातून काही चुकले, योग्य वेळी शासनही केले, लाड तैसेचही पुरविले, एक वीरा माऊलीने तैशीच दुसरी कुलदेवता शीतळादेवी जलदेवता, तिची ही कृपा राहे सर्वथा, आमुचे ही कुटुंबावरी वंश परंपरा तिची सेवा, आमुचे हातून घडली तेव्हा तिच्या कृपेचा मेवा, चाखिला असे सर्वांनी परी अनुभव आला पत्नीला, तो सर्वांहून आगळा साक्षात्कार कैसा घडला, तुम्हा लागी कथितो मी मुंबई मधील घरांत, आमुचे शयन खोलीत पत्नी एकटी बिछाणांत, रात्रीचे समयी पहुडली तोच अचानक खोलीत, प्रकाश प्रगटला कोपऱ्यांत, तेजोमय दिसे ज्योत फिरत असे खोलीत, पत्नी समोर स्थिर झाली, ज्योतींतून अवतरली सौंदर्य मूर्ती हासली, उभी राहून समोर नख शिखांत अलंकार, वरी मोकळा केश संभार, लाल साडी बुट्टेदार, मुकुट शिरावरी शोभे, ऐसे घडता दर्शन, पत्नी घाली लोटांगण, माऊली तिला उठवून अंगावरून हात फिरवे, तेज बघता शरीरी प्रसन्न हास्य मुखावरी, परिकंपित होय शरीरी पत्नी दृश्य पाहून, माऊली बोले बाळ नंदिनी घाबरू नकोस मज पाहुनी, तुझ वर प्रसन्न होऊनी दर्शन तुला दिले मी, मी तुझ जवळी राहीन तुझ्या हाकेस धावेन सर्व काळ पावेन, परी येई दर्शना माझे, ऐसे बोलून माऊली अदृश्य तेथेच पावली, पत्नी भयचकित झाली काय ऐसे घडले हे, मोठ मोठे साधू संत माऊलीचे अगणित भक्त तपश्चर्या करीत बहुत कित्येक वर्षे पर्यंत, कोणी जाती रानांत कोणी चंडी हवने करीत, कोणी पाठ वाजिती बहुत दर्शन त्यांना घडेना, काही होते पुण्य गाठी म्हणून घडल्या भेटी, माऊलीची कृपादृष्टी आम्हावरी पडली, ऐसी माझी कुलस्वामिनी विनंती नम्र तिचे चरणी, माझी धरुनिया लेखणी चालवावी प्रेरणेने, आज वरी केले कौतुक म्हणून घातली भाक, ग्रंथ व्हावा प्रासादिक आशीर्वाद द्यावा मज, आता नमो श्री गुरुसी माझे आराध्य दैवतासी, साक्षात प्रभु दत्तात्रयांसी जन्मो जन्मी लीन मी, मात पित्यांचे होते पुण्य म्हणून दिसले श्री गुरुचरण, ते ठेविले घट्ट धरून भवसागर तरावया, गुरुचरित्राचे करिता वाचन गुरु महाराज संतोषून, ललाटी भस्म लावून प्रसाद देती विभूतीचा, श्री दत्ताची मजोर प्रीती म्हणून आल्या बहुत प्रचिती, कर्म करून घेती मार्ग दाखविती भक्तीचा, एक संत पुरुष आंधळा मज सांगती की बाळा, श्री दत्त येथील जेवण्याला तुझ्या घरी एकदा, मज आनंद झाला बहुत की असेन मी भाग्यवंत, परी ओळखी न कैसा दत्त ऐसी चिंता मनांत, ऐसे दिवस लोटे बहुत भाऊ घरी येते अवचित, म्हणे भोजन करीन निश्चित आज तुमसे घरी मी, पत्नी माझी बहुत सुगृहिणी मिष्टान्न बनवी भोजनी, भाऊ उठते जेवुनी म्हणते संतुष्ट जाहलो, तोच आठविला बोल की दत्त तुझ घरी येतील, संत न बोलती फोल शब्द त्यांचा चिंतामणी, भाऊंना सांगितली कथा अरे मीच तो गुरुदत्ता, परी येऊनी जेवलो आता ऐसे हसून बोलले, प्रसाद देवाला लावले ते उत्तमाचे मधले पडले, भाऊ दत्त म्हणून जेवले सत्य सत्य त्रिवाचा, माझी वाढवावी भक्ती म्हणून मार्ग दाखविती, दत्त भाऊंना सांगती की येईन समाधीत, भाऊंचे समाधीत येऊन श्री दत्त शरणम मम म्हणून, मंत्र देती मज लागून भाऊंच्या मुखामधून, ऐसी योजनी युक्ती मज भाऊंचे हाती देती, गुरु शिष्यांची जुळवी नाती दत्तात्रेय स्वहस्ते, गुरुचरणाची घडो सेवा तोच सर्व सुखाचा ठेवा, गुरु माझा विसावा सदा सर्व काळ, ऐसे असता देवा काही घडावी अल्पसेवा म्हणून करीतो धावा, ग्रंथ सेवा पूर्ण व्हावी तुमचा आशीर्वाद असावा, ग्रंथ माझा पूर्ण व्हावा गुरूंचा लौकिक वाढवावा, ऐसी इच्छा अंतरी माझेवर तुमची प्रीती म्हणून करीतो विनंती, मज द्यावी अंतःस्फूर्ती मती प्रकाश करोनी, आता करीतो वंदन आई वडिलांना स्मरून त्यांचे पायी सदैव लीन, प्रेम अपार मजवरी वडिलांची कठोर माया वृक्षापरी देई छाया, आईने कष्ट ऊन काया जीवन माझे फुलविले, वडील माझे गजानन आई सरस्वती म्हणून, मज वरील त्यांचे ऋण काही केल्या फिटेना, माझे हातून काही त्यांची सेवा घडली नाही, त्रास दिला असेल काही होईन कैसा उतराई, परी घडता गुरु सेवा, मात पित्याला संतोष व्हावा, मोक्ष मार्ग उघडावा माझे मुळे त्यांचा, हीच इच्छा अंतरी म्हणून विनंती चरणांवरी, रोष नसावा अंतरी कृपा दृष्टी वळवावी, काही घडला असेल अपराध अथवा घडला असेल प्रमाद म्हणून घातली साध, काकुळ तिने दोघांना यावे त्वरित धावून, मला कुशीत घेऊन प्रेमाचा हात फिरवून आशीर्वाद मला द्यावा, आता विनवू संत मंडळी जी देवा होऊन नाही निराळी, ज्यांची करणी आगळी देव ही स्वाधीन जयांच्या, मज भेटली जी संत मंडळी त्यांची घेऊन नामावरी, साक्षीला ठेवून सगळी बोलवीन यावेळी, भक्तीचा महिमा वाढवावा हाच जयांचा हो दावा, त्याकरिता मजला हवा आशीर्वाद त्यांचा, श्री वासुदेवानंद सरस्वती जी दत्तात्रयाची प्रतिकृती, गरुडेश्वरी ज्यांची वसती लीनमयी त्यांचे चरणी, तैसेच श्री रंगावधूत नारेश्वरीचे महान संत माझ्या वसती अंतरांत, त्यांचे पदी लीनमी दादासाहेब चौवळ, भक्ती मार्ग ज्यांचा प्रबळ, मार्गदर्शन सर्व काळ केले ज्यांनी मजलागी, तैसे श्री भक्त राजांचा परम पूज्य भाई यांचा स्नेह वाढला प्रीतीचा, म्हणून लीन मी पायी परोक्ष अथवा अपरोक्ष संत भेटले जे समक्ष, विनंती हा ग्रंथ वृक्ष प्रीती सिंचने फुलवावा, चरित्रकर्त्याचे गुरुजन बापू महाराज केणी जाण, दळवी वंशास उद्धरून कृतार्थ केले त्या जगी, त्यांचे उपकार म्हणून दिसलेस भाऊंचे चरण, त्यांचे पदी सदा लीन होऊन आशिष मागतो, कृपा दळवी कुटुंबावर बापू करीते वारंवार, स्वयं घेते अवतार भाऊ दळवी म्हणून या, अपरोक्ष रित्या हे कथन तुमचेच होणार आहे जाण, म्हणून घ्यावे करून पूर्ण ग्रंथ स्वहस्ते, आता नमन श्री वेतोबाला चरित्रकर्त्याचे कुलदैवताला, साष्टांग नमन सातेरीला भूमिया पूर्वसांना तसेचही, गुरुच्या सर्व कुलदैवता सांगणे माझे एकच आता, यावे माझ्या सांगाता द्यावी सिद्धता ग्रंथाला, आता नमन श्रोतेजन तुम्हास करून वंदन तुम्हा ऊन मी सान, ग्रंथ प्रयत्ने कथितो ग्रंथ वाढविल प्रीती ग्रंथ वाढविल भक्ती, ग्रंथ प्रत्यक्ष गुरुमूर्ती अंतरी साठवावी, परी ग्रंथातील कथन माझे काहीच नसून घेतला असे लिहून प्रेरणा देऊन गुरुने, ऐसी ही गुरुगाथा तुमची करील सार्थकता, भक्तिभावे जरी वाचता क्लेश कळह दूर होती, देव वेतोबासी नमन ग्रंथात ज्यांचे गुणगान, ग्रंथ हा परिपूर्ण भक्तानुभावे नटला, परी आज्ञा घेतल्या वाचून काही न लिहू शके वचन, पायी होऊन मी लीन प्रसादाते मागतो, या अध्यायाचे श्रीफल करून पवित्र चरणांवरी वाहून सांगणे करीतो नमून, ग्रंथ माझा सिद्ध व्हावा जे जे असेल न्यून, त्या ते करून घ्यावे पूर्ण वरद हस्त ठेवून माझे शिरावरी देवा, नको भिऊ बाळा म्हणून मला दिले तुम्ही वचन, तेच अंतरी बाळगुन आशेवर राहिलो, आशा फोल न व्हावी ग्रंथामधून फुलवावी, चोफेर दरवळावा परिमल तयाचा, आता नमन गुरुवर्यांना चरित्रकर्त्या भाऊंना जे देऊन प्रेरणा, ग्रंथ हा चालविती ग्रंथ वाढविल प्रीती ग्रंथ वाढविल भक्ती ग्रंथ देईल शक्ती भुक्ती मुक्ती प्रदायक, इति श्री भाऊ चरित्रामृत कथन प्रार्थना नाम प्रथमोध्याय श्री देव येतोबार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु, गुरु ओम गुरु ओम।